आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर. बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी घेतली शपथ. आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात आजपासून हर घर तिरंगा अभियान. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक पटू नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी, तर भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज त्या ऑकलंडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रवासी भारतीयांशी संवाद साधणार आहेत. न्यूझीलंडमध्ये सध्या जवळपास 3 लाख अनिवासी भारतीय राहत असून ते भारत आणि न्यूझीलंड दरम्यान संवाद सेतूचं काम करत असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांचे राजकीय संबंध सुदृढ करण्याच्या हेतूनं भारत ऑकलंड आणि भारतादरम्यान एक वाणिज्य दूतावासाची निर्मिती करणार असल्याचं राष्ट्रपतींनी राजकीय मेजवानी प्रसंगी जाहीर केलं. बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून काल नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी शपथ घेतली. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना ढाका इथं वंग भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मोहम्मद युनूस यांचा जन्म 28 जून 1940 रोजी झाला. ते बांगलादेशातील नामवंत उद्योगपती, बँकर आणि अर्थतज्ञ आहेत. ग्रामीण बँकेची स्थापना करून सूक्ष्म पातळीवरील कर्ज आणि अर्थपुरवठा याबाबत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल 2006 मध्ये त्यांचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूस यांचं अभिनंदन केलं असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बांगलादेशातील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होऊन तिथल्या हिंदू आणि इतर अल्पसंख्याक नागरिकांना सुरक्षितता बहाल होईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली. तसंच दोन्ही देशांदरम्यान विकास, शांती आणि सुरक्षेसंदर्भात काम करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आजच्या ऑगस्ट क्रांती दिनापासून ते 15 ऑगस्ट पर्यंत देशभरामध्ये हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांनी आपल्या घरावर डौलानं तिरंगा फडकवावा आणि त्याबरोबर सेल्फी घेऊन तो फोटो हर घर तिरंगा संकेतस्थळावर अपलोड करावा असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या अभियानाची माहिती देताना शेखावत म्हणाले की 2022 साली स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त या अभियानाची सुरुवात झाली. त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मागील वर्षी 10 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी तिरंग्याबरोबरचा आपला फोटो संकेतस्थळावर पाठवला होता. यावर्षी या अभियानादरम्यान देशभरात सुमारे 200 सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून येत्या 13 ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये संसदेतील खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग असलेली तिरंगा बाईक रॅलीही काढण्यात येणार आहे असंही शेखावत यांनी सांगितलं. दरम्यान ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज महाराष्ट्रातल्या हर घर तिरंगा मोहिमेला प्रारंभ होणार आहे. वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 2024 संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सादर केलं. या विधेयकाद्वारे राज्य वक्फ बोर्डाचे अधिकार आणि कार्यप्रणाली तसंच वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. जेडीयू आणि शिवसेनेनं या विधेयकाला पाठिंबा दर्शवला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, समाजवादी पक्ष आणि एआयएम या पक्षांनी विधेयकाला विरोध दर्शवला आहे. हे विधेयक आता संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. भारतीय वायुयान विधेयक 2024 देखील काल लोकसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी हे विधेयक मांडलं. राज्यसभेत काल वित्त विधेयक 2024 विनियोजन विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक मंजूर करण्यात आलं. या तिन्ही विधेयकांवर राज्यसभेत चर्चा झाल्यानंतर ती पुन्हा लोकसभेकडे पाठवण्यात आली. ही विधेयकं लोकसभेत याआधीच मंजूर करण्यात आली असून यामुळे अर्थसंकल्प 2024-25 वरील कामकाज काल संसदेत पूर्ण झालं. कोविडनंतर सरकार भांडवली खर्चामध्ये जास्तीत जास्त वाढ करत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या चर्चेदरम्यान राज्यसभेत दिली. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रभावी भांडवली खर्च 15 लाख कोटींपेक्षा जास्त किंवा 18% असू शकतो असं सीतारामन म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 3 दिवसांच्या मालदीव्स दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारून नव्या संधीचा शोध घेणं हा या दौऱ्यामागचा उद्देश आहे. जूनमध्ये झालेल्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण सोहळ्याला मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू यांच्या उपस्थितीत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे. मालदीव्स भारताचा एक प्रमुख शेजारी असून हिंद महासागर हा दोन्ही देशांमधील महत्वपूर्ण भौगोलिक प्रदेश असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं 89.45 मीटर भालाफेक करत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. स्वातंत्र्योत्तर काळात अॅथलेटिक्समध्ये 2 पदकं जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नॉर्मन प्रिचर्ड, सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकर नंतर एकापेक्षा जास्त वैयक्तिक पदकं जिंकणारा नीरज हा 5वा भारतीय खेळाडू ठरला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीम यानं 92.97 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवल्याबद्दल नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. नीरजच्या या विजयामुळे भावी पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर नीरजनं पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम प्रतिभेचं प्रदर्शन केलं असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं कांस्य पदक पटकावलं आहे. काल झालेल्या कांस्य पदकासाठीच्या लढतीत भारतानं स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिल्याबद्दल भारताच्या पुरुष हॉकी संघाला हॉकी इंडियानं बक्षीस जाहीर केलं आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये तर संघाच्या सहकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 7.5 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये 52 वर्षांनी सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक मिळालं आहे. जपानला काल 7.1 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपग्रस्त भागाजवळच्या आण्विक सयंत्राला या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलं. या भूकंपानंतर बुलेट ट्रेन सेवा थांबवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर. बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांनी घेतली शपथ. आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात आजपासून हर घर तिरंगा अभियान आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी तर भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.